नीतिसूत्रे अध्याय 24. दुर्जनांचा मस्तर करू नकोस, आणखी त्यांच्या बरोबर मैत्रीची इच्छा धरू नकोस, कारण त्यांचे मन हिंसामय कृतीची योजना आखते आणि त्यांचे होठ क्लेश देणाऱ्या गोष्टी बोलतात. सुज्ञानाच्या योगे घर बांधता येते आणि समजूदारपणाने ते स्थिर राहते. ज्ञानाच्या योगे त्याच्या सर्व खोल्या मूल्यवान आणि प्रसन्न करणाऱ्या संपत्तीने भरल्या जातात. शूर मनुष्य बलवान असतो, परंतु जो कोणी बलवान आहे त्यापेक्षा ज्ञानी मनुष्य उत्तम आहे, कारण शहाणपणाचे मार्गदर्शन घेऊन तो युद्ध चालू करू शकतो आणि पुष्कळ सल्लागाराबरोबर असल्याने विजय मिळतो. मूर्खासाठी ज्ञान अति उंच आहे, वेशीत तो आपले तोंड उघडतो. जो कोणी तेथे दुष्कर्म करण्याचे योजतो, लोक त्यास योजनेचा गुरु म्हणतात. मूर्खाची योजना पाप असते, निंदकाचा मनुष्यांना तिटकारा येतो. जर तुम्ही संकटाच्या दिवशी तुमचा भित्रेपणा दाखवला तर मग तुझी शक्ती थोडीच आहे. ज्या कोणाला ठार मारण्यासाठी दूर घेऊन जात असतील तर त्यांना वाचव. ज्यांच्या वादाची तयारी झाली आहे त्यांचा बचाव करण्याचा होईल तितका प्रयत्न कर. जर तू म्हणशील तेथे आम्हास याबद्दल काहीच माहीत नव्हते, तू तर काय म्हणतो? हे जो कोणी हृदय तोलून पाहतो त्यास हे समजणार नाही का? आणि जो कोणी तुझ्या जीवाचे रक्षण करतो त्यास माहीत नाही का? आणि देव प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे प्रतिफळ देत नाही का? माझ्या मुला, मध खा, कारण तो चांगला आहे. कारण मधाच्या पोळ्यातून टिपकणारा मध तुझ्या जिभेला गोड आहे. त्याचप्रमाणे ज्ञान तुझ्या जीवासाठी आहे. जर तुला ते प्राप्त झाले तर ते भविष्य आहे आणि तुझी आशा कधी तोडली जाणार नाही. अरे दुष्टा, नीतिमानाच्या घरावर हल्ला करण्यासाठी टपून बसू नकोस. त्याच्या घराचा नाश करू नको, कारण जो कोणी मनुष्य चांगले करतो तो 7 वेळा पडला तरी तो पुन्हा उठतो, पण दुर्जनाच्या संकटात विध्वंस होईल. तुझा शत्रू पडला असता उत्सव करू नकोस, आणि जेव्हा तो अडखळतो तेव्हा तुझे मन आनंदी होऊन देऊ नको. उलासेल तर परमेश्वर ते बघेल आणि त्यास ते आवडणार नाही, आणि तो आपला क्रोध त्याच्यापासून फिरवेल. जो कोणी वाईट गोष्टी करतो त्याची काळजी करू नको आणि दुष्टांचा मस्तर करू नको, कारण दुष्कर्म्याला चांगले प्रतिफळ मिळणार नाही. दुष्टांचा दीप मालवाला जाईल. माझ्या मुला, परमेश्वराचे आणि राजाचे भय बाळग. जे त्यांच्या विरुद्ध बंड करीत आहेत त्यामध्ये सामील होऊ नकोस, कारण त्यांच्यावर अचानक विपत्ती येईल आणि त्यांच्या वर्षाचा नाश त्या दोघांकडून केव्हा होईल कोण जाणे. हेही शहाण्या मनुष्यात शब्द आहेत. न्यायात पक्षपात करणे चांगले नाही. जो कोणी अपराधी मनुष्यास म्हणेल तू योग्य आहेस, तर लोक शाप देतील आणि राष्ट्रे त्यांचा द्वेष करतील. पण जो कोणी दुर्जनाचा निषेध करतो त्यास आनंद होईल आणि त्यांच्यावर उत्तम आशीर्वाद येईल. जो कोणी प्रामाणिकपणे उत्तर देतो तो होठांचे चुंबन देतो. तू आपले बाहेरचे काम आधी कर आणि शेतात प्रत्येक गोष्ट स्वतःसाठी सज्ज कर आणि मग आपले घर बांध. निष्कारण आपल्या शेजाऱ्याविरुद्ध साक्ष देऊ नको आणि आपल्या वाणीने फसू नको. त्याने जसे मला केले तसे मी त्यास करीन. मी त्यास त्याच्या करण्याप्रमाणे भरून देईन असे म्हणू नको. मी आळशी मनुष्याच्या शेताजवळून, मी बुद्धिहीन मनुष्याच्या द्राक्षाच्या मळ्याजवळून जात होतो तेव्हा त्या सर्वांवर काटेरी झाडे वाढली होती. त्याची जमीन खाजकुईरीने झाकली होती आणि त्याची दगडी भिंत मोडून पडली होती. मी ते बघितले आणि त्याचा विचार करू लागलो व नंतर त्या गोष्टीपासून मी धडा शिकलो. थोडीशी झोप घेतो, थोड्याशा डुलक्या घेतो, थोडीशी विश्रांती घ्यायला हातपोटाशी धरतो आणि दरिद्री लुटारूसारखे आणि तुझी गरज तुझ्यावर हत्यारा बंद सैन्यासारखी येईल.